अध्याय में हुआ अध्याय में हुआ श्लोक 13वां महात्मानस तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिम आश्रिताः भजन्त्य अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम् तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजे लिया ते उपासी वैराग्यगा जयाचिया आस्थेचिया सद्भावा आतू धर्म करी राणीवा जयाचे मन ओलावा विवेकासी जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेऊ निधाले जे शांतीसी आले पालव नवे जे परिणामा निघाले कोंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ चुबकळो निभरिले जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्याते परवते सर म्हणती जयांची लीले माझी नीती जियाली दिसे जे आघवाची करणी लैले शांतीची लेणी जयांचे चित्त गवसणी व्यापका मज ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे दैव जे जाणोनिया सर्व स्वरूप माझे मग वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजेपण मनोधर्मे शिवतले नाही ऐसे नीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा परी नवला वो तो सांगावा असे ऐक
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे ऐश्वर्याची लक्षणे कवणे सांगिजे ऐसे श्रोता आक्षेपिले याचे उत्तर काय बोलिले तेची आता निरोपिले सावध ऐका देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे देह संगहा न साहे तुझ विदेहासी ज्याची बुद्धी होये ऐसी वेद वर्णिती तयासी शोधिता नाना शास्त्रासी ठाई न पडे ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देह बुद्धी सोडिता देह मी ऐसे भाविता अधोगती दशकाठ समास आठ आत्मदर्शन नाम समास गुरु पौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळेला या उभ्या आपण पाहिलेल्या होत्या आणि त्याच्या पूर्वी हा निम्मा झालेला समास मी असं म्हणालेलो होतो की जवळपास 3 आठवडे महिनाभर आपलं केंद्र नाही तर गृहपाठ म्हणून या समासाचा काही अभ्यास आपण करू या समासामध्ये सुरुवातीला परमात्म लक्षण सांगितलेलं आहे परमात्म लक्षणानंतर आत्मनिवेदन भक्तीचं वर्म सांगितलं आत्मनिवेदनाच्या शेवटी सायोज्य मुक्ती कशी प्राप्त होते ते सांगितलं आणि हे सर्व संतांना शरण जाऊन प्राप्त होतं असं सांगितलं. परमात्म लक्षणाचा नेहमी विचार करावा, नेहमी चिंतन करावं, कारण परमात्म लक्षण हे आपल्याला ध्येय स्वरूप आहे. या क्षणाला जरी शास्त्र सांगत असली तरी, या क्षणाला जरी सद्गुरु सांगत असले तरी, आपण परमात्मा आहोत असा आपल्याला साक्षात बोध नाही. या क्षणाला आपल्याला आपण देह अशा प्रकारचा अबोधच आहे असं असल्यामुळे परमात्म लक्षणं ही आपल्यासाठी ध्येय स्वरूपच राहतात. परमात्म लक्षणाचा विचार करणं किंवा परमात्म लक्षणाचं चिंतन करणं हे कोणा तिसऱ्या गोष्टीविषयी चिंतन करणं नाही, खरं तर आपल्या स्वतःविषयी चिंतन करणं आहे. कारण शास्त्र असं सांगतात की जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे असं शास्त्र सांगतं. त्यामुळे आपण मुळातच जे आहोत आणि आपण आपल्या स्वतःला वेगळं समजतो परमात्म्यापेक्षा, आपण परमात्मा आहोत असा आपला भाव नाही, तरी देखील परमात्म्याच्या लक्षणाचं जर चिंतन करत गेलं तर आत्मस्वरूपाचं चिंतन घडतं. आत्मनिवेदन भक्तीच्या प्रारंभी परमात्म लक्षणं म्हणून समर्थांनी वर्णन करून सांगितली. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मा यासी. आपल्याला असं वाटतं तो परमात्मा त्याच्याबद्दल चाललेला आहे, खरं तर आपल्याविषयी चाललेला आहे. या क्षणाला आपल्याला आपण देह आहोत असं वाटत असल्यामुळे कोणा तिराहीत परमात्म्याविषयी चर्चा चालली आहे असाच आपला भाव राहतो. पण असं चिंतन करता करता परमात्मा कसा आहे, कोणत्या गुणांनी युक्त आहे हे समजतं आणि अंततः आपण ही तेच असल्यामुळं आपला स्वरूपाविषयीचा निर्धार पक्का व्हायला मदतच होते. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा, परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्मयाचा विवेक अतर्क आहे. ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेद श्रुती, परमात्मा पाविजे भक्ती यदर्थी संशय नाही. अशा रीतीने परमात्म्याचं लक्षण या समासामध्ये सुरुवातीला सांगितलं. भक्तीनी परमात्मा प्राप्त होतो याच्यामध्ये कोणताही संशय नाही, संदेह नाही, शंका नाही असं समर्थ म्हणाले. कोणत्या भक्तीने परमात्मा प्राप्त होतो, त्या भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन, त्या भक्तीचं लक्षण देखील भक्ती म्हणजे नवविधा भजन, नऊ प्रकाराने भजन. नवविधा भजने पावन बहु भक्त झाले, तया नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये. या नवविधा भक्तीमुळे परमात्म्याशी एकरूपता साधते, या नवविधा भक्तीमुळे आतापर्यंत शेकडो हजारो साधक पवित्र पावन असे होऊन गेले, परमात्म्याशी समरस झाले, शांती स्वरूप होऊन राहिले. त्या नवविधा भक्तीमध्ये जर सार काही असेल तर आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती ही सर्व भक्तीमध्ये श्रेष्ठ थोर. तुम्ही जिना चढून गच्चीवर जाता, जिन्याला पहिली पायरी असते आणि शेवटची पायरी देखील असते. गच्चीवर जाण्यासाठी प्रत्यक्ष शेवटची पायरीच कामाला येते. ती शेवटची पायरी चढून ओलांडली की तुम्ही गच्चीवर जाऊन पोहोचला. त्या अर्थाने आत्मनिवेदन भक्ती ही थोर असं समर्थ सांगतात. पहिल्या पायऱ्या चढायला लागतात. एकदम शेवटची पायरी चढण्याची कधीही सोय नसते, पण तरी देखील ही शेवटची पायरी ओलांडली म्हणजे मगच गच्चीवर पाऊल ठेवता येतं हेही जसं खरं आहे, तसं नवविधा भक्ती ही अतिशय महत्वाची. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आपण गेली कित्येक वर्ष ही नवविधा भक्ती पाहतो आहोत आणि खरं म्हणजे आपला मूळ विषय ज्ञानेश्वरीमध्ये नवविधा भक्ती कुठं कुठं आलेली आहे हे आपण पाहतो आहोत. मूळ प्रवचन काय चालली ते मी तुम्हाला सांगतो. सर्व ज्ञानेश्वरीमध्ये श्रवण कुठं कुठं आलं ते आपण पाहिलं, कीर्तन भक्ती कुठं कुठं आली ते आपण पाहिलं. असं करताना आता आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण येऊन पोहोचलो. पण आत्मनिवेदन भक्तीच्या बाबत समर्थांनी दासबोधामध्ये जितकी स्पष्टता ठेवून निरूपण केलेलं आहे तितकं कुठल्याच ग्रंथात सापडत नाही. ज्ञानेश्वरीत ही दिसेल पण पर्यायाने दिसेल, इथं थेट वर्णन आहे. असं असल्यामुळं आपण या सर्वच भक्ती पाहत असताना प्रथम दासबोध पाहिला आणि मग ज्ञानेश्वरी पाहिली, तसं आता सध्या आपण दासबोध पाहतो आहोत. मूळ ज्ञानेश्वरीमध्ये असलेली आत्मनिवेदन भक्ती आपल्याला पाहायची आहे. आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे आहे. आपल्या अनुभवानी आपल्या स्वतःला समर्पित करणं आणि एकरूपता प्राप्त करणं असं आत्मनिवेदनाचं स्वरूप आहे. अगदी ओठापर्यंत आलेला पाण्याचा प्याला देखील जोपर्यंत घोट गिळला जात नाही, पाणी प्यायलं जात नाही, तोपर्यंत तृषार्थ समाधानी पाहू शकत नाही. तसं आपल्या अनुभवानी आपण आपल्या स्वतःला समर्पित करायचं, समर्पित करण्याचा देखील अनुभव हवा. समर्पणाबद्दल पुष्कळ आपण वाचलं, पाहिलं, ऐकलं. कोण कसा समर्पित झाला ते पाहिलं, संतांची चरित्र वाचली, पण आपण समर्पित होण्या वाचून राहिलो. जिनं डुबा तिनं पाया, ज्यांनी बुडी मारली त्यांनी प्राप्त केलं. पाणी फार खोल आहे म्हणून मै बावरी डुब न गई. मीराबाई असं म्हणतात की मी भोळी बुडू शकले नाही, रहे किनारी बैठ, त्यामुळे मला प्राप्त होत नाहीये. मीराबाईंनी पुढे ते प्राप्त केलं. बाजूला बसून होणार नाही, त्याच्यासाठी आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे, आणि आपल्या अनुभवाने आपण आपल्या स्वतःला कसं निवेदावं याचा जितका विचार करावा तितका थोडा आहे. तुम्हाला प्रवचन ऐकून देखील थोडं समजेल. तुम्हाला शास्त्र वाचून देखील अतिशय थोडं समजेल. संतांच्या संगतीमध्ये राहून या दोन गोष्टींपेक्षा थोडं अधिक समजेल, पण थोडंच समजेल. तुम्हाला खरं तेव्हा समजेल, त्यावेळेला समजेल, जेव्हा तुम्ही प्रयोग कराल, आपल्या जीवनावर प्रयोग कराल, तेव्हाच समजेल. जेव्हा तुम्ही मृत्यू पाहाल आणि म्हणाल की जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, जेव्हा तुम्ही जन्म पाहाल आणि मग तो पाहत असताना आपल्या घरात पाहाल, आपल्या घरात जन्म झालेला तुम्ही पाहाल, तुम्ही अतिशय आनंदित व्हाल. पण तेव्हा जर तुम्हाला समजलं की येणे नाही, जाणे नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मा यासी, तेव्हा आत्मनिवेदन भक्ती होईल. तुम्ही आजारी पडलेले आहात. काही काही लोकांना फ्ल्यूच्या तापाने देखील जर तो दोन तास दिवस बरा नाही झाला तर आपण आता बहुतेक जाणार असं वाटायला लागतं, इतके घाबरतात. जरा निदान झालं नाही, 8 दिवस 10 दिवस झाला ताप उतरत नाही तर आता आपण जातो की काय असं वाटतं, घाबरून जातात अगदी. अशा वेळेला जर तुम्ही म्हणाल की जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मा यासी, कुठेतरी आपल्या स्वानुभवानी आपल्या जीवनात उतरवण्याचा जो प्रयत्न करतो, एरवी जर काही तयार होत असेल तर बुद्धी तयार होते. बुद्धीला समजतं, पण बुद्धी आणि तुम्ही याच्यामध्ये फरक आहे. आपण शब्दयोजना देखील करतो की माझी बुद्धी, माझं मन, माझ्या बुद्धीला पटलं तर मी मान्य करीन. म्हणजे तू तुझ्यापेक्षा बुद्धीला वेगळं मोजतोस, बुद्धी म्हणजे तू नाहीस. समर्थ असं म्हणतात की आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. आत्मनिवेदनाचं लक्षण हे की आधी मी कोण हे पाहावं. मी देह आहे की मन आहे की मी बुद्धी आहे, का देह मन बुद्धी मला साधन रूप म्हणून मिळालेली आहे जीवात्म्याला, मला शुद्ध जाणीवेला. ही साधन म्हणून मिळाली असं विचारांती समजेल. मी देह मन बुद्धी नाही असं विचारांती समजेल. नामस्मरणाने प्रत्यक्ष प्रत्ययाला येईल, ध्यानाने प्रत्यक्ष प्रत्ययाला येईल, कारण देह भावनेचा निराशच होतो, मन नाहीसच होतं, तर्कबुद्धी नाहीशी होते. देह मन बुद्धी खेरीज आपलं अस्तित्व आहे हे ध्यानामध्ये समजतं, नामामध्ये देखील समजतं. म्हणून या नवविधा भक्तीच्या पायऱ्या या महत्वाच्या आहेत. श्रवणापासून नामस्मरण, पादसेवन, अगदी दास्य सख्यापर्यंत, कारण या सर्व गोष्टींनी समजतं, या सर्व गोष्टी कामाला येतात. मी कोण हे पाहण्यासाठी उरलेल्या 8 ज्या भक्ती आहेत त्या कामाला येतात. आणि मग असं लक्षात येतं की मी या नावाचा, मी समजतो तसा पदार्थ नाही, मी देह मन बुद्धीचा साक्षी आहे. दीपाचे नि प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योग युक्ता. जे कर्मजात आहे ते जसं दिव्याच्या प्रकाशामध्ये घरातले सगळे व्यापार व्यवहार चालतात, तसं तत्वत एक दिवा आत लागलेला आहे, एक चैतन्य आत आहे आणि त्याच्या प्रकाशात देह मन बुद्धीचे सगळे व्यवहार चालतात। आणि तो जो प्रकाश आहे, ती जी सत्ता आहे, ते जे अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मा यासी, तो परमात्माच मी आहे, कारण मला देखील जन्म नाही, मृत्यू नाही असं लक्षात यायला सुरुवात होते। देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देवा हे पुरातन भक्त पाहे। आत्मनिवेदनाचे अंती मधल्या ओव्या मी जरा वगळल्या, तुम्ही इतके एकाग्रतेने ऐकताय की मागच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं होतं तेच मी परत सांगतोय। पुढच्या विषयावर येण्यासाठी म्हणून आणि मी तुम्हाला म्हटलं तर की गृहपाठ आपण करू, तर तो गृहपाठ कसा करायला हवा हे सांगण्यासाठी मी हे निरूपण करतोय। देवाची ओळख झाल्यानंतर देव आणि भक्त एक असं समजतं, देव आणि भक्त यांच्यामध्ये मुळीच विभक्तता नाही असं लक्षात येतं। आणि असं लक्षात आल्यानंतर याला उत्कट किंवा पराकोटीचं ज्ञान अंतरी प्रकाशित होणं असं म्हणतात। असं लक्षात येणं याला साक्षात्कार असं म्हणतात। विवेकानंद, ब्रह्मानंद असे जे शब्द आहेत ते याच स्थितीला अनुसरून आहेत। या स्थितीच्या शेवटी ही स्थिती प्राप्त केल्यानंतर आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, अजून एक पायरी आहे अभेद भक्तीची। आपल्या अंतर्यामी समजलं, आपण ब्रह्म हे समजलं, पण आता मला हे लक्षात घ्यायचं आहे की मी आणि हे तत्वत एक आहोत, मी आणि जगत तत्वत एक आहे, तो परमात्मा माझ्या अंतर्यामी आहे, मीच परमात्मा आहे हे समजल्यानंतर सर्व जगतामध्ये तो परमात्मा आहे ही अजून धाडसाची पुढची पायरी, पुढचं पाऊल, ज्या ठिकाणी परत आपण अडखळतो, कदाचित देह बुद्धीवर येण्याची शक्यता असते। नाम रूप रंग आकार जगत याला भूलण्याची शक्यता असते। इंद्रिय इंद्रिय भाव विकार विषय याला भूलण्याची शक्यता असते। बोध खाली येण्याची शक्यता असते। स्वार्थ डोकावण्याची शक्यता असते। स्वार्थ म्हणजे देह बुद्धी पुरत राहणं, ही गोष्ट परत एकदा बलिष्ठ होण्याची शक्यता असते। तीही ओलांडणं आत्मनिवेदना अंती जे का घडली अभेद भक्ती। म्हणून मग मी जेव्हा तुमच्याशी बोलेन तेव्हा आत्मवत तुम्ही आहात अशा भावनेनीच तुमच्याशी जर बोलू शकलो तर त्याला सायोज्य मुक्ती असं म्हणतात। स्वामीजी म्हणायचे की मी तूच विचारत नाही की तूच किती पगार आहे, आम्ही युनिव्हर्सिटीवर राहतो, कितीही विद्वान झाला तरी, कितीही ज्ञान झालं म्हटलं तरी माझं आणि तुझं हे शिल्लक राहतं। म्हणून भगवंतांचे शब्द आहेत, आपण नंतर ज्ञानेश्वरीत पाहणारच आहोत, आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः, असं भगवंत म्हणतात। आत्मोपम्य भाव निर्माण होऊन आत्मोपम्य भावानीच सर्वांशी व्यवहार करणं। श्रीधर स्वामी महाराज, कोणीही व्यक्ती जर त्यांच्या समोर आली तर म्हणत असत, ये बाळ बस, अगदी 80 वर्षांची व्यक्ती जरी आली तरी देखील, ते तुलनेने तरुण होते तेव्हा देखील, ते अति अति प्रेमानी सलगी देत असत. इतकी प्रेमानी सलगी की आपण आपल्या मुलाला कशी सलगी देतो. दया करणे जे पुत्राशी तेच दासा आणि दाशी दासी. इतक्या सलगीने जणू आपले निज निकट नव्हे आपणच आहोत अशा भावनेने याला सायोज्य मुक्ती म्हणतात. हे ज्ञान झाल्यानंतर देव आणि भक्त एक असं समजल्यानंतर ते वर्तनात उतरलं पाहिजे. तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. जो संतांस शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. हे कधी होतं संतांना शरण जाऊन संतांकडून अद्वैत बोधाने बोध घेऊन आणि या प्रकारचा अभ्यास करून. नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी लोहो सोने होता माघारी काळीमा नये. तसं त्याचं होऊन जात. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलेलो होतो. संतांना शरण जावं. संतांनी सांगितलेला जो बोध आहे तो बोध अतिशय पक्का अंतर्यामी धरावा. सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी अशा प्रकारे. आणि मग सद्गुरु वचन ते परमात्मा तत्वच तू आहेस आणि परमात्म्याचं लक्षण आणि माझं लक्षण देव आणि भक्त एक असं साधनेनी अनुभवावं चिंतनानी अनुभवावं विचारांनी अनुभवावं उत्कट आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये रमावं आणि मग नंतर प्रत्यक्ष वर्तनामध्ये ते उतरावं. याला सायोज्य मुक्ती असं म्हणतात. मी असं म्हणतो की बलात्काराने मुद्दामहून जाणीवपूर्वक अशा प्रकारे थोडा वेळ चिंतन करावं ध्यान करावं तीव्रपणाने देहबुद्धीचा त्याग करून आपण आत्मा या भूमिकेवर भावनेवर यावं आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं सुरुवातीला 10 मिनिटं असं मी म्हणेन. 10 मिनिटं असं वर्तन करा की जसे स्वरूपानंद वर्तन करतील. तुम्ही नुसते बसलेले आहात तुमच्या दिवाणावर बसलेले आहात खुर्चीत बसलेले आहात पण असे बसा की जसे स्वरूपानंद बसत असत पूर्ण बोधाने. सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे आणि आपण अभेदत्वानी परमात्म्यामध्ये आहोत. आजूबाजूला जे आवाज येतील व्यक्ती दिसतील तर अभेद भावनेने 10 मिनिटं पहा. फार दीर्घ काळ नको हा गृहपाठ. तुमच्यापाशी कोणी व्यक्ती आली तर 10 मिनिटं असे बोला की पूर्ण बोध झालेली व्यक्ती कशी प्रेमानी त्या व्यक्तीशी बोलेल कशी नम्रतेने सामोरी जाईल. स्वामीजी म्हणत असत की स्वरूपानंदांकडे एखादी व्यक्ती आली आणि दारातून आत येताना आम्ही असं पाहत असू असं स्वामीजी म्हणायचे की आम्ही हात जोडायच्या आधीच स्वरूपानंदांचे हात जोडलेले असत. त्यांची दृष्टी पाहत असे ती आरपार पाहत असे आपल्या आत काही पाहतायत की काय. खरंच आत परमात्मा पाहत होते. जी शांती आत भोगत होते ती शांती सर्वत्र भरून राहिलेली असायची. त्यांचं बोलणं शांत पाहणं देखील अतिशय शांत. या बसा इथं बाकावर बसा असं म्हणत असत. एखादं पुस्तक देत असत कुठलंही एखादं पान काढा आणि वाचा. त्यांच्या आवाजात देखील ती शांती अशी ओथंबून भरून राहत असे. एखादा पदार्थ शांतीत एखाद्या पाकात बुडवला आणि बाहेर काढला की कसा पाकानी व्यापून जातो तसं शांतीने व्यापून त्यांचं जीवन गेलेलं होतं. आणि म्हणायचे की आम्ही नमस्कार करायचो, कोणी एखादा त्यांना खडीसाखरेची एक पुडी द्यायची. तेव्हा तर कोकणात खडीसाखर आता तर व्यवस्थित पॅक प्लास्टिकच्या. तेव्हा किराणा माल दुकानदार पुडी बांधून द्यायचा. तर स्वरूपानंद असं करायचे की ती जी खडीसाखर होती ती खडीसाखर बाजूला एक डबा ठेवलेला असायचा, तो दोरा सगळा सोडवायचे, त्या डब्यामध्ये आवाज न करता ती खडीसाखर ओतली जायची. बाजूला एक रीळ ठेवलेलं असायचं, त्या रिळाला पहिला जो धागा असायचा त्या धाग्याला हा धागा जोडून गाठ मारून मग तो दोरा ते गुंडाळून ठेवायचे. तो जो कागद असायचा तो कागद बाजूला एक कात्री होती, त्या कात्रीने नीट सगळीकडून चौकोनी कापून घ्यायचे आणि तो गादीखाली ठेवायचे किंवा बाजूला ठेवायचे. आणि मग परत बाकावर बसलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून थोडं स्मित करून बोलायचे. स्वामीजी म्हणायचे की त्याच्याऐवजी जर आम्ही असतो तर दुसऱ्या देईपर्यंतच आम्ही त्याच्या हातातून ती ओढून घेतली असती. पुढे पटकन दोरा तोडला असता, दोन तीन ठिकाणी तोडला असता, ती खळाळकण खडीसाखर भरली असती आणि तो कागद चोळामोळा करून फेकून दिला असता बाजूला कोपऱ्यात, जणू त्या व्यक्तीच्या भावनेचा पार चोळामोळा करून टाकला. तर आधीचं जे वर्तन आहे त्याला सायोज्य मुक्ती म्हणायचं. सायोज्य मुक्ती म्हणजे तरी काय? अशा प्रकारे प्रेमाने हळुवारपणाने सगळीकडे परमात्मा आहे या भावनेने व्यक्तीला पदार्थाला सर्वत्र सामोरं जाणं म्हणजे सायोज्य मुक्ती. मी अशी एक गोष्ट वाचली, चीनमध्ये एका साधूकडे एक माणूस गडबडीने आला. ते साधू शांतपणाने आपल्या झोपडीत बसलेले होते. आला त्यांच्या समोर बसला आणि म्हणाला की मी आत्मनिवेदन आत्मज्ञान मिळवण्यासाठी आलेलो आहे, मला आपण आत्मज्ञानाचा उपदेश करा. तो म्हणाला हो हो आत्मज्ञान राहिलं बाजूला, तू आत आल्यापासून मी तुला पाहतोस, तू किती धाडदिशी ते फाटक उघडलंस. आणि आत शिरताना तुझ्या चपला कशा जोरात काढून टाकल्या, त्या आपटल्या ना बाजूच्या भिंतीवर, जा आधी त्या फाटकाची क्षमा मागून ये, त्या चपलांची क्षमा माग आणि त्या नीट ठेव आणि मग आत्मज्ञान विचारायला ये. तो पाश्चात्य माणूस होता, त्याला असं वाटलं की फाटकाची क्षमा, चपलांची क्षमा, त्यामुळे तो तिथं तसाच बसून राहिला. तर ते साधू देखील तसेच शांत बसून राहिले आणि जेव्हा त्यांनी परत विचारलं तेव्हा म्हणाले की तू त्या फाटकाची जोपर्यंत क्षमा मागत नाहीस आणि चपलांची जोपर्यंत क्षमा मागून त्या नीट ठेवत नाहीस तोपर्यंत तुझ्याशी मी काही बोलणार नाही. त्यांनी विचार केला की माणूस ज्ञानी आहे म्हणून आपण आलो पण जरा वेडगळ दिसतो, आता हा इतका हट्टालाच पेटलेला आहे, तर जाऊ म्हणून तो उठला आणि त्यांनी ते फाटक नीट लावलं. त्या फाटकाकडे पाहिलं प्रेमाने, सहज पाहिलं गेलं क्षमा मागण्यासाठी जा म्हणून सांगितल्यामुळं. परत मागं वळला, दोन चपला दोन दिशांना ज्या गेलेल्या होत्या त्या नीट त्यांनी ठेवल्या. त्यांनी असं लिहून ठेवलं की मी जेव्हा त्या निर्जीव फाटकाला प्रेमाने स्पर्श केला तेव्हा माझ्या आत हृदयात प्रेमाचा स्पर्श झाल्यासारखं मला जाणवलं. मी जेव्हा चपलांच्या पाशी वाकून त्या नीट ठेवल्या प्रेमानी, आतापर्यंत चपलांना हातच कधी लावला नव्हता, तेव्हा असं मला वाटलं की माझ्या हृदयात देखील एक प्रेम निर्माण झालेलं आहे. आणि एवढं करून जेव्हा मी त्या साधूंच्या समोर बसलो आणि ते प्रसन्नपणाने हसले, तेव्हा मला असं वाटलं की निर्जीव वस्तू देखील आदर करण्यासारख्या असतात आणि प्रेम करण्यासारख्या असतात. हा पहिला धडा मला त्यांच्याकडे जाऊन मिळाला. मी तुम्हाला गृहपाठ सांगितला तो हा होता, देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगितले, कैसे श्रोता आक्षेपिले याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरोपिले सावधायिका, देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझ विदेहासी. साधूंनी असं सांगितलं, सद्गुरूंनी असं सांगितलं की देहाच्या अतीत एक वस्तू आहे, फक्त वर्तन करणारा देह असं नाही तर देहाच्या आत एक चैतन्य आहे. आणि ते जे चैतन्य आहे, ज्या चैतन्यामुळे देह काम करतो, मन मननाला प्रवृत्त होतं, बुद्धी तर्क लढवू शकते, त्याला ते मूळ चैतन्य जे कारण आहे ते तू खरं म्हणजे आहेस, ते तुझं खरं स्वरूप आहे, ते तू, ते चैतन्य देहातीत असणारी वस्तू ते तू आहेस, ते तू परब्रह्म आहे, तू आणि परब्रह्म एक आहात आणि तुझ्या अंतर्यामी असणारं परब्रह्म ते आहे. देह संग हा नस आहे तुझ विदेहाशी, तू खरं म्हणजे विदेही आहेस आणि देह संग तुला कोणत्याही तऱ्हेने सहाय्यभूत होणार नाही. ज्याची बुद्धी होई ऐसी वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रासी ठाई न पडे. ज्याची बुद्धी या प्रकाराने होते, देहातीत असणारी वस्तू जी देहाच्या अंतर्यामी आहे, अंतर्गतच आहे, ती वस्तू आणि परब्रह्म एक आहे आणि तू विदेही आहेस, देह संग हा तुला खरं म्हणजे कधीच सहाय्यभूत होत नाही, अशा पुरुषाचंच वेद वर्णन करत असतात. वेद अशा पुरुषाचं वर्णन करतात. आणि अनेक शास्त्रांमध्ये जर शोधू गेलं तर शास्त्रांमध्ये मात्र हे तसं यथार्थत्वाने कळत नाही, हे साधूंना पाहिलं की मगच कळतं. ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देह बुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता अधोगती. देह मी हे सहाय्यभूत होत नाहीच नाही, उलट अधोगतीच होते. या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागोप आहे. साधू वचन मिथ्या असं जर म्हटलं तर मोठं दूषण आपल्या स्वतःलाच लागत. तेव्हा शिष्य किंवा श्रोता समोर बसलेला समर्थांना विचारतो, साधू वचन ते कैसे, साधू वचन आम्ही कोणतं मानावं, काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. हा प्रश्नोत्तरांचाच ग्रंथ आहे, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. सद्गुरूंनी शिष्यां बरोबर केलेला संवाद रूपी हा ग्रंथ तयार झालेला आहे, त्यामुळे मध्येच श्रोता काही बोलतो तर तेही ओवी म्हणून समर्थांनी लिहून टाकलेलं आहे. साधू वचन ते कैसे काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे, सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सोहम आत्मा तोच मी, पण तोच मी हे देहानी म्हणायचं नाही, तो परमात्मा आणि मी म्हणजे देह असं म्हणायचं नाही, तर सोहम आत्मा, आत्मा आहे तो परमात्मा आहे असं म्हणायचं. सोहम आत्मा स्वानंद घन, तो आत्मा स्वतःच्याच आनंदाने परिपूर्ण असा आहे. घन या शब्दाने परिपूर्णताच दर्शवली जाते. मूळ वस्तू, त्याचा वर्ग आणि त्याचा घन. साधूंचं वचन काय, तर सोहम आत्मा तोच मी आत्मा, आत्मरूपानी स्वतःच्याच आनंदाने परिपूर्ण असा, अजन्मा असा स्वानंद घन आत्मा तोच मी, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. किती स्पष्टपणाने सांगितलंय. सर्व साधना केल्यानंतर सर्वात शेवटी सोहम बोधच निर्माण होणार, तोच मी हीच प्रचिती येणार, हेच साधूचे वचन, हेची साधू चकारासहित. बघा ना, दोनदा चकार आहे, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण. समर्थ जरा ठासून, त्यांच्या प्रकृतीप्रमाणे तर जास्तच ठासून बोलत असतील. तो तूच आहेस, हेच साधूचं वचन सदृढ धरून ठेव. महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर, ऐसी या वचनाचा विसर पडोची नये. एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्म प्राप्ती येरवी नाही. कोणी असं म्हणत की देहाला अंत होईल, देहाला अंत होईल, मग शास्त्रामध्ये पुन्हा जन्म सांगितलाय ना, मग मी परत जन्म घेईन, परत देहाला अंत होईल. असं होता होता जेव्हा कधी कल्पांत येईल, हे विश्व संपून जाईल, तेव्हा माझा देह कुठे राहणार आहे, तोपर्यंत भोग भोगायला हरकत काय, परमात्मा वगैरे सगळं नंतर. जेव्हा सगळं विश्वच नाहीस होईल, तेव्हा मीही नाहीसा होईन, आणि जेव्हा विश्व आणि मी दोन्ही नाहीसे होतील, तेव्हा मी परमात्म्याशीच एकरूप होईन, मी जातोय कुठं. आत्ता मला परमार्थ वगैरे काही सांगू नका, आत्ता खाओ पियो मजा करो असा मी राहील. देहासी होईल अंत, मग मी पावे ना अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूचे नये. एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती. मग तेव्हा आम्ही ब्रह्मप्राप्ती सहजच साधू, आत्ता एवढी खटपट करण्याचं कारण काय. मायेसी होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत, तेव्हा पावेन निभ्रांत परब्रह्म मी, हे बोलणे अप्रमाण, ऐसे नव्हे समाधान. अरे समाधान असं नसतं, तुला नुसतंच जन्मायचंय आणि भोग भोगत मरायचंय असं करायचंय का, समाधान तुला पाहिजे. मानवी जीवन हे भोगाकरता केवळ नाहीये, त्याच्यात समाधान, शांती, आनंद, प्रेम, तृप्ती या गोष्टी नसतील तर मानवी जीवनाला अर्थ काय उरला. समाधानाचे लक्षण वेगळेची असे. समर्थ असं म्हणतात की सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे. कल्पनेनीच अर्थात सगळं की मी राजा सीमेपलीकडचा ही राजा त्यांचं आणि आमचं युद्ध होणार त्यांचं सगळं सैन्य मरेल माझंही सगळं सैन्य मरेल तो राजाही मरेल मग मी राजा सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे सैन्य असताची राज्य करावे हे तो कळेना सगळं सैन्य आहे आणि राजा आहे असं चांगलं का सगळे मेले आणि मग मी राजा तू कोणाचा राजा सगळं विश्वही संपलं तूही संपला आणि मग मी परब्रह्माशी एकरूपता पावेन माया असोनीच नाही माया आहे पण तुझ्यापुरती तू ती माया निरस्त केलेली आहे हे जास्त पुरुषार्थाचं लक्षण आहे माया असोनीच नाही देह असताच विदेही देहत्वानी आहे आणि मी देह नाही अशा भावानी पूर्ण आनंदाने प्रेमाने वर्तन करतो आहे ऐसे समाधान काही ओळखावे राज्यपद हातासी आले मग परिवारे काय केले परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान दृष्टी पडता समाधान जाणार नाही तसं आत्मज्ञान प्राप्त झालं आणि दृश्य देहभान असतानाच आत्मज्ञान ढळत नाही अशी स्थिती मिळाली तेव्हा तुझ्या ठिकाणी असलेलं समाधान हे कायम टिकून राहील समर्थ असं म्हणतात की आत्मज्ञान झाल्यानंतर मायेचा धाक संपतो आणि तो संपवावा मार्गी मुळी सर्पाकार देखता भये आले थोर कळता तेथींचा विचार मग मारणे काय मार्गात सर्पाकार काही दिसलं आणि ते दिसल्यानंतर भय निर्माण झालं इथं साप आहे की काय आडवा पडलेला आपल्या रस्त्यामध्ये पण तिथं साप नाहीये रज्जू आहे दोरी आहे हे संपल्यानंतर मग मारायचे काय तैसी माया भयानक विचार पाहता माईक मग तयेचा धाक कासया धरावा माया भयानक आहे खरं पण नीट प्रकारांनी विचार करून सद्गुरु वचन लक्षात ठेवून साधना करून आत्मज्ञान प्राप्त करून त्या बोधामध्येच वर्तन करायला ज्याला जमतं त्याला ती माया माईक म्हणजे असून नसल्यासारखी अशी होते मग त्या मायेचा धाक कशा करता त्या मायेचा धाक राहीलच कसा देखता मृगजळाचे पूर म्हणे कैसा पावो पहिलं पार कळता तेथीचा विचार साकडे कैसे देखता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परमधाक जागृती आलिया साशंक कासे आवावे तशा प्रकारे अशी परिपूर्णता अनुभवावी आणि या परिपूर्णतेनंतर थोडा वेळ मायेमध्ये वर्तन करत असताना देखील अवतीभोवती माया असताना देखील आपण अतिशय वेगळे आहोत तसंच जे जगत आहे ते जगत देखील तत्वत परमात्म स्वरूपच आहे मुळीच जगताच्या मुळे निर्माण होणाऱ्या विकारांनी विकारी न होता कोणत्याही प्रकारचा विकार क्रोध नको भय नको काम नको आशा ममता नकोत अशा प्रकारे थोडा वेळ माझ्या मते श्रवण केल्यानंतर आणि अशा प्रकारचं श्रवण केल्यानंतर आता कसं, आता आपण सगळे अगदी परमात्मा होऊन राहिलेले आहोत. याच्यानंतर एक 5-10 मिनिटं तरी खरंच सगळीकडे परमात्मा आहे या भावनेनेच राहण्याचा अभ्यास करावा. ध्यान करावं, ध्यानामध्ये निर्विचारता, निर्विचारतेच्या पाठोपाठ निर्विचारता ज्याला समजली तो मी, आणि त्या मीला आत्मबोध, आपण परमात्मा अशा प्रकारची शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप असंच काही शिल्लक राहिलेलं आहे असं अनुभवावं. आणि उठल्यानंतर 5-10 मिनिटं, ध्यानातून उठल्यानंतर आधी 5-10 मिनिटं, मग 10-15 मिनिटं, मग 15-20 मिनिटं, मग थोडा अधिक, त्या भावातच अधिकाधिक राहण्याचा प्रयत्न, हीच सायोज्य मुक्ती. मायेचा धाक संपला पाहिजे असं जर ठरवलं तर मायेचा धाक संपतो. समर्थ म्हणतात मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची, आत्म शास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली. अशा प्रकारे गुरु प्रचिती तर आहेच. जेव्हा स्वामीजींनी अनुग्रह दिला तेव्हाच माहित होत की हे प्रचिती घेऊन आपल्याला सांगतायत, गुरु प्रचिती आहे गुरुंना, आणि गुरुंना असलेल्या प्रचितीनेच गुरु बोलतायत. शास्त्र प्रचिती आहे शास्त्रांना, वेदांना, शास्त्र जी बोलतायत ती प्रचिती घेऊनच बोलतायत. गुरु प्रचिती आणि शास्त्र प्रचिती ही परिपूर्ण आहेत. आता आत्मप्रचिती देखील जर आली तर गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती यांची ऐक्यता झाली. जी गुरूंची प्रचिती, जी शास्त्रांची प्रचिती, तीच माझी प्रचिती, आत्म्याची प्रचिती. आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती. जीवपणाची, आपण वेगळे आहोत परमात्म्यापेक्षा, याची भ्रांती नाहीशी झाली. आणि वस्तू म्हणजे परमात्मा. वस्तू आली आत्मप्रचिती, परमात्मा आपल्या स्वतःला अनुभवाला आला. प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला, त्याने निजध्यास लागला स्वरूपी. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे जे देह चौदेह, देहच मी नाही अशी भावना झाल्यामुळं चारही देहांचा अंत झाला. सद्गुरु बोध झाल्यामुळं हे घडलं. आणि त्यामुळं निजध्यास म्हणजे आपणच शांती स्वरूप, आपणच आनंद स्वरूप, अशा प्रकारचा निजध्यास लागला. आणि स्वस्वरूपाशी एकरूपता साधली. तेने निजध्यासे प्राणी ध्येयची झाला निर्वाणी. सायोज्य मुक्तीचा धनी होऊन पैसला. काय कशा होव्या बघा, या निजध्यासानी प्राणी प्राणी म्हणजे आपण बर का, ध्येयच होऊन राहिला. निर्वाणीनी देह, निर्वाणीचा ध्येय होऊन राहिला. नाहीतर कधी कधी कमकुवत बोध असतो, तसा न राहता अगदी उत्कट निर्वाणीचा शेवटचा असा बोध कायम टिकून राहायला लागला. आणि त्या प्रकाराने तो वर्तनही करायला लागला. म्हणून सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला. इथंच ओवी आली होती, सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. अशा प्रकारे सद्गुरु वचन जो हृदयाच्या ठिकाणी पक्क धरतो तो मोक्षाचा अधिकारी होतो. आणि असा मोक्षाचा अधिकारी झाल्यानंतर आपण जे प्राप्तव्य होतं ते प्राप्त केलं असं म्हणून तो शिथिल होतो की काय. समर्थ असं म्हणतात की हे झाल्यानंतर देखील श्रवण मनन अति आदरपूर्वक तो करतच राहतो. जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे, काय होव्या लिहिल्यात, केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. ज्या ठिकाणी ध्यानाने जे साधायचं ते ध्येयच झाल्यामुळं आता ध्यानाने काही साधायचं शिल्लक राहिलं नाही. धारणा देखील मुद्दाम धरावी लागते, जशी मी परमात्मा, आता तशी धारणा धरण्याची आवश्यकता राहिली नाही. ध्यान ही सरलं आणि ध्यान धारणा देखील सरली. जी कल्पना होती काही केलेली परमात्म्याविषयी, ती कल्पना निर्विकल्पाच्या ठिकाणी नाहीशी झाली. कल्पनेने परमात्मा होता येत नाही, कल्पनाही नाहीशी झाली आणि निर्विकल्पाशी एकरूपता साधली. केवळ ज्ञप्ती मात्र उरे, याचं निरूपण काय करणार. केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म, ज्ञान स्वरूप झाला, पण ज्ञान स्वरूप झाला, मी ज्ञानाला प्राप्त झालो अशी भावना मात्र उरली नाही. आता केवळ ज्ञान शिल्लक राहिलं, ज्ञप्ती शिल्लक राहिली आणि त्या ज्ञप्तीच्या ठिकाणी जे होतं ते सूक्ष्मत्वानी सूक्ष्म ब्रह्मच शिल्लक होतं. आपल्या ठिकाणी जी जाणून घेण्याची शक्ती असते, बुद्धीची जाणून घेण्याची जी शक्ती, आपली जी प्रज्ञा असते ती प्रज्ञा जे शोधत असते ते शोधण्याची शक्ती प्रज्ञेलाच असते. आता मी बोलतो आहे तर तुम्ही असा विचार करता आहात की ते असं असेल की तसं असेल. ही जी विचार करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती मुळात तुमच्या प्रज्ञेच्या ठिकाणीच आहे. तुम्ही अंदाज बांधता आहात. हा जो अंदाज बांधण्याची बुद्धीची शक्ती आहे, तर ती बुद्धीची शक्ती जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट जाणली जाते तेव्हा जाणायला मदत करते. आणि मग तुम्हाला मी जाणलं अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचा भाव प्राप्त होतो. इथे ही बुद्धीची जी ज्ञप्ती जाणण्याची जी शक्ती आहे, तर ती शक्ती जगतामध्ये अथवा बाहेर कुठे मुलुकगिरी करायला गेलेलीच नाहीये. सत्य आहे. कुठे गेलीच नाहीये, ती आपल्या ठिकाणीच आहे. अशा वेळेला ती शक्ती जशी परिपूर्णत्वानी असते, तिला आता वेगळेपणाने जाणायचं काही शिल्लक नाही राहिलं. ती आपल्या ठिकाणी परिपूर्णच आहे, ती ज्ञप्ती मात्र आहे आणि मी जाणतो हा भाव तिच्या ठिकाणी नाही. मतबुद्धी नाही, केवळ इंटलेक्ट, प्युअर इंटलेक्ट. आणि त्या ठिकाणी बुद्धीतच परमात्मा प्रकाशित होतो. केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म, भवमृग जळ आटले, लटिके बंधन सुटले, अजन्यास मुक्त केले जन्म दुःखापासून. काय लिहिलंय बघा, एवढं झालं की मग भव मृग जळ, भव हे विश्व जे मृगजळाप्रमाणे आहे असं शास्त्र गुरु सांगत होते ते प्रतीतीला आलं, ते आतून गेलं. लटिके बंधन, बंधन घेतलेलं होतं पण खोटं खोटं घेतलेलं होतं. भातुकली कसं खोटं खोटं खेळतात, ती बहीण आपल्या भावाला सांगत असते आता तू ऑफिसमध्ये जायचं, तो म्हणतो बर माता मी ऑफिसमध्ये जायचं, असं मी स्वयंपाक करायचा, सगळं जसं खोटं खोटं. लतिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासूनी. निसंगाची संग व्याधी, विदेहाची देह बुद्धी, विवेके तोडली उपाधी निप्रपंचाची. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अनंत, अनंताचा काय लिहिलंय. जागृती सचेव विले, जागृती कशी असते ते जागृतीला आता कळलं, जागृतीला जाग केलं. त्यांनी झोपी गेलेला होता, जागृत आहे असं म्हणत होता एवढंच. चैर्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान, अमृतास केले अमर. मुळातच अमृत होता पण अमरत्वाच्या बोधाला आता प्राप्त झाला. मोक्षास मुक्तीचे घर, खरं म्हणजे मुक्ती स्वरूपच होता पण मोक्ष प्राप्त करून मुक्तीच्या घरी राहायला गेला. संयोगास निरंतर योग केला, निर्गुणास निर्गुण केले. मुळातच निर्गुण होता पण त्याला आता खऱ्या अर्थाने त्यांनी निर्गुण बनवलं. सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिसा भेटले. आपण असी आपण खूप खूप दिवसांनी, किती युग गेली कल्प गेली माहित नाही. परमात्म्यापासून परमात्म्यांनी निर्माण केलेल्या खेळात वेगळा झालेला होतो. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूत पंचकाची बाधा निरसवनी गेली. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. होते सन्निध चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले. आपण देखता पिटले जन्म मृत्य, जन्म दुःख दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण नीच याती पावला, आपणासी आपण सापडला जागपणे. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण पुढिले समासी निरूपण बोलिले असे. आत्मनिवेदन आत्मदर्शन कसं होतं हे या समासामध्ये समर्थांनी सांगितलं. लाख मुलाचे असे हे समास आहेत. लाख मुलाचे म्हणजे एका बाजूला 100,000 रुपये कोणी ठेवले आणि एका बाजूला हा समास असेल तर तुलना होणार नाही. 100,000 देखील कमी वाटावेत असे, कारण जीवनाचं सार्थक ज्यांनी होतं तो उपदेश तो मार्ग याच्यामध्ये सांगितलेला आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी नारायण ज्ञान हरि हरि। बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।